नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूरघोरा पापकाशिनी। तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसिः पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि। यथा नः सर्वमिज्जकदयक्ष्मगम् सुमना असत। अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्यो मिषक। अहिगंश सर्वान् जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौत बभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागम् रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्नियोर्ज्याम्। याश्च ते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशते शुधे। निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव। विज्यम् धनुः कपर्दि नो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूव ते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधाया नातताय धृष्णवे। उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। ॐ नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो नमो। वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमस्तस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बब्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्राय तताविने क्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो। नमो रोहिताय सपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषायाक्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घेऊ।
हरी हरी। सीमातैया अभंग म्हणा।
दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद तुझा ध्वनी हा मंदिर निघता आतुरले मन नयनी बघता तुझा ध्वनी हा मंदिर निघता आतुरले मन नयनी बघता सुख वाटे मज त्यात अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद सिंहासनावरी अंबा बसली सांग प्रार्थना करू कोठली सिंहासनावरी अंबा बसली सांग प्रार्थना करू कोठली लावनी कापुरवात अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद एका जनार्दनी पूर्ण कृपेने भक्त गर्जती अति प्रेमाने एका जनार्दनी पूर्ण कृपेने भक्त गर्जती अति प्रेमाने ठेवी मस्तकी हात अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद अंबे दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद दे मज आशीर्वाद
पूर्वी मी ध्यान करीत असताना अनेक प्रकारची दृश्ये ध्यानात दिसत होती म्हणजे अनेक देखावे सूर्य चंद्र अनेक प्रकारचे दिवे प्रकाश ध्यानात दिसत होता पण एकदा ध्यान करीत असताना चिदाकाशात मला एकदम जाळ दिसला तेव्हा तो चिदाकाशातील जाळ पाहून भीती वाटली मला ध्यान करायचे धारिष्ट होईना तरी सुद्धा निश्चय करून मी ध्यानाला बसते पण ध्यानात चिदाकाशात मला अंधारच दिसतो ध्यानात अनेक गोष्टी मायेने दिसत होते ना आता फक्त अंधार ध्यानात दिसतो ध्यानात आता फक्त अंधार दिसत असला तरी मी मन एकाग्र करून ध्यान करण्याचा प्रयत्न करते ध्यानात देखावे अनेक गोष्टी जेव्हा दिसत होत्या तेव्हा मला ध्यान करायला उत्साह येत होता ध्यानात जरी नुसता अंधार दिसत असला तरी मनात दुसरे कोणतेही विचार न आणण्याचा प्रयत्न करते तरी पण क्षणात विचार येऊन जातोच अशा स्थितीत जवळजवळ अर्धा तास ध्यान होते पण ध्यानात अंधाराशिवाय काही नाही त्यामुळे ध्यान करताना उत्साह आनंद मिळत नाही ध्यानात अनेक गोष्टी दिसावे म्हणून आग्रह का तर अशा दिसणाऱ्या गोष्टीतूनच परमात्म्याचा साक्षात्कार होतो असे गीतेत 6व्या अध्यायात सांगितले आहे सुखम अत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलती तत्वतः त्याचा अर्थ दिलाय ध्यानाने परमात्म्याचा स्वरूपाचा आनंद अनुभवाला येतो व परमात्म्याचा साक्षात्कार होतो. प्रश्न: ध्यानात पूर्वीसारख्या गोष्टी का दिसत नाहीत? ध्यानात कोणता बदल झाला आहे? कोणाचा प्रश्न आहे हे विचारणं मी सोडून दिलंय बरं का? त्यामुळे त्यांना विचारताच उत्तर देतो, कारण विचारलं की लक्षात येईल की आपल्या मनानेच ध्यान करतायत, वाचून ध्यान करतायत का, कोणा सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे ध्यान करतायत, हे खरं तर विचारल्याशिवाय कळणार नाही. का माझ्याकडून अनुग्रह घेतलाय आणि ध्यान करतायत हेही समजणार नाही, पण मी विचारणार नाही. याचं कारण एवढ्या मंडळींमध्ये विचारलं तर व्यक्ती जरा खट्टू होते असं होऊ शकतं, म्हणून विचारणार नाही. पण जर या भगिनी ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय त्या जर नियमित इथं येणाऱ्या असल्या तेही विचारायला पाहिजे की या नियमित इथं येतात आणि श्रवण करतात का, कधीतरी इथं एक सत्संगाचा प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम चालतो म्हणून आल्या त्यांनी एक प्रश्न टाकून दिलाय, हेही प्रश्नावरून कळत नाहीये. व्यक्ती पाहिल्याशिवाय कळणार नाही, पण व्यक्ती नको पाहायला असं मी ठरवलं. तसं जर इथं केवळ एक पारमार्थिक प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालतो म्हणून इथं एक प्रश्न टाकून बघू अशा यांनी कोणी एखादी व्यक्ती आली असेल तर इथं मिळालेलं उत्तर घेऊन ती जाईल आणि कुठेतरी प्रश्न टाकेलच, हाच प्रश्न टाकेल. एकदा बुद्धांकडे एक व्यक्ती आली आणि तिने विचारलं की देव आहे का? देव नसेल तर मग मूळ काय आहे? देव असेल तर तो कसा असेल? देवाचा आणि माझा संबंध काय? तेव्हा बुद्धांनी त्याला विचारलं की प्रथमच मला येऊन विचारतोयस का आणि कुठेतरी विचारलेस? तेव्हा तो म्हणाला की मी चार पाच ठिकाणी विचारून तुम्हाला तुमच्याकडे आलेलो आहे. ते म्हणाले की चार पाच ठिकाणी तू विचारलंस, त्यांनी काय उत्तर दिली? त्यांनी आपल्या आपल्या परीने उत्तर दिली, तुम्ही काय उत्तर देताय ते पाहायला आलोय. बुद्ध म्हणाले की मी उत्तर दिलं की तू आणि कुणाकडे तरी जाणारच आहेस की हे काय उत्तर देतायत ते पाहू म्हणून. त्यामुळं जाऊन नुसते प्रश्न विचारून तसं काही होत नाही, आणि जर मनानेच ध्यान करत असेल एखादी व्यक्ती तर, आणि हे मनाने ध्यान करण्याचंही कदाचित लक्षण आहे, कारण अगदी संतांची वचनं ऐकून जरी वाचून जरी ध्यान एखाद्यानी केलं तरी अशा प्रकारे ध्यान करत असताना दृश्य देखावे, चंद्र सूर्य असं पाहण्याची खटपट करणार नाही एखादी व्यक्ती. आणि माझा याच्यावर तेवढा विश्वास नाहीये की सूर्य दिसतो. सूर्य दिसणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आपल्या डोळ्याला देखील तो तसा आपण त्याच्याकडे पाहत नाही, त्याच्या प्रकाशात आपण पाहतो पण सूर्याला पाहत नाही आपण. आणि दिवे दिसतात याच्यावरही माझा तेवढा विश्वास नाही. तुम्हाला वाटतं अशी ट्यूबलाईट ध्यानात दिसेल, एखादा मोठा दिवा दिसेल, त्यामुळे हे सगळं प्रोजेक्शन आहे. यांना हे जे दिसतं ते सगळं यांची कल्पनाच आहे, आणि त्यांच्या कल्पनेनी खूप पाहण्याचा जर प्रयत्न करायला लागल्या तर एखाद वेळेला कल्पनेच्या योगाने एखाद्याला दिसूही शकेल याच्यावर माझा विश्वास आहे, पण सातत्याने दिसू शकणार नाही. सातत्याने डोळ्याच्या पुढे सूर्यच दिसला ध्यानात असं होऊ शकत नाही, चंद्र दिसला असं होऊ शकत नाही. ध्यानात जी दर्शनं होतात ध्यानात दर्शनं होत नाहीत असं नाही. पण हा जो प्रश्न आहे तो ध्यान तशा प्रकारे दर्शनं होऊन ध्यान करणाऱ्या व्यक्तीचा प्रश्न नाहीये, कारण ध्यानात जी दर्शनं होतात ती क्षणिक असतात, अतिशय क्षणिक असतात. जसं तुम्ही रेल्वेने मुंबईला चाललेले आहात आणि जाता जाता एकदम एक झाड दिसलं आणि मागं गेलं, प्लॅटफॉर्मवर गाडी येत असताना देखील एक व्यक्ती दिसली आणि लगेच मागं गेली, असं जसं व्हावं गाडी पुढे जात असते त्यामुळे ती व्यक्ती मागं पडते, तसं ध्यानामध्ये होतं. ध्यानामध्ये जर दर्शन दिसलं तर क्षणिक दिसतं, अतिशय क्षणिक दिसतं. त्यामुळे ध्यानात देखावे दिसतात आणि ध्यानात एखादी व्यक्ती देखावे पाहते, पण असं म्हणतात की मला ते दिसत होतं, पण असं सातत्याने दिसणं शक्य नाही हे मी अगदी नक्की सांगतो. त्यांनी असं म्हटलंय की एकदा ध्यान करत असताना चिदाकाशात एकदम जाळ दिसला. हा जाळ शब्द अग्नी दिसला असं न म्हणता जाळ दिसला असं म्हटलंय, म्हणजे त्यावरून त्यांना वाटणाऱ्या भीतीची कल्पना येते. तेव्हा तो चिदाकाशातील जाळ पाहून भीती वाटली, मला ध्यान करण्याचं धारिष्ट होईना, तरी सुद्धा निश्चय करून मी ध्यानाला बसते. पण आता जाळ दिसेनासा झाला तर अंधार दिसायला लागला असं त्या म्हणतात, आता अंधार दिसतो. ध्यानात अनेक गोष्टी मायेनेच दिसत होत्या ना, तर मायेनेच दिसत होत्या, कल्पनेनी दिसत होत्या, आपल्या मनाच्या कल्पनेनी आपण पाहायचा प्रयत्न करत होतो आणि पाहायचा प्रयत्न केल्यावर दिसत होतं. ते दीर्घकाळ दिसणं मात्र शक्यच नाही, अगदी थोडा वेळ दिसत होतं जात होतं, असं झालं असेल तर झालं असेल. ध्यानामध्ये अंधार दिसतो हे मात्र खरं आहे, पण ध्यानात दिसणारा जो अंधार आहे तो तुमच्या मिटलेल्या डोळ्यावर ज्या प्रमाणात प्रकाश असेल त्या प्रमाणात दिसेल. जे उदाहरणार्थ इथं मी बसलेलो आहे किंवा इथं या व्यक्तीला ध्यानाला बसवलं, ज्यांनी प्रश्न विचारलाय, तर तिला अंधार दिसणं शक्य नाही, कारण हा जो प्रकाश आहे आपल्या डोळ्यावर येणारा, तर त्या प्रकाशामुळं ध्यानात पूर्ण अंधार दिसू शकणार नाही. बाहेरच्या प्रकाशावरच अंधार ध्यानात तुम्हाला दिसणारा अवलंबून आहे. तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसलात तर अंधार दिसेल, पण तिथंच उजेड एक दिवा लावला कोणी तर दिवा लागल्याचं समजेल, अंधार निघून जाईल. डोळे उघडल्यानंतर जसं दिसतं तसं जरी दिसलं नाही तरी देखील तिथं अंधार दिसणार नाही. आता हे जे दिसणं आहे हे दिसणं पाहण्याची एक सवय किंवा खोड आपल्याला लागलेली आहे, असं असल्यामुळं आपण डोळे मिटून विचारांकडे साक्षीत्वानी पाहायचं असं जरी सांगितलं तरी देखील प्रथम दिसतो तो उजेड अथवा अंधार अथवा कमी प्रकाश, जास्त प्रकाश, तीव्र प्रकाश, समोर ज्या मानाने दिवा असेल त्याप्रमाणे. समर्थ असं म्हणतात की वाटू जाता ब्रह्म काळे, गुहेत जर बसला खोलीत बसला पडदे वगैरे लावून टाकले प्रकाशाची तिरीप देखील आली नाही तर काहीतरी एक दृश्य दिसतं, तो अंधार असतो. तर हे ब्रह्म आहे आणि हे काळं आहे असं वाटायला सुरुवात होते. ब्रह्म काळे ना पिवळे आरक्त निळे ना धवळे वर्णरहित असं ते म्हणतात. ब्रह्माला कोणताच रंग नाही. जे रंगाचं दर्शन होतं तर ते दर्शन देखील मिटलेल्या डोळ्यापुढे काही ना काहीतरी अशा प्रकाशाच्या कमी अधिक तीव्रतेमुळे होत असतं. त्याचा ध्यानातल्या दृश्याशीही काही संबंध नाही. पण त्या असं म्हणतात की जेव्हा ध्यानात अनेक गोष्टी दिसत होत्या तेव्हा ध्यान करायला जरा उत्साह येत होता. ध्यानात जरी नुसता अंधार दिसत असला तरी मनात दुसरे कोणतेही विचार न आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय? अंधार दिसत असला तरी विचार न आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जर अंधार न दिसता एखादा देखावा दिसला तर तो देखाव्यात मन गुंत, असा त्याचा अर्थ होतो. या विधानाचा अर्थ असा होतो. आणि तो देखावा दिसत नाही आणि नुसता अंधार दिसतो तरी देखील मी विचार न आणण्याचा प्रयत्न करते असं म्हटलंय. एकूण गोंधळ आहे या प्रश्नात. तरी पण क्षणात विचार येऊन जातोच अशा स्थितीत जवळजवळ अर्धा तास होतो. पण ध्यानात अंधाराशिवाय काही नाही, त्यामुळे ध्यान करताना उत्साह आनंद मिळत नाही. आपल्या इथे एक साधक येतात, उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, आणि त्यांचा हा प्रश्न खूप दिवस चालू राहिला. माझ्या भेटीगाठीची वेळ तेव्हा बुधवार होती, मी माझ्या घरी शुक्रवार पेठेत ध्यानाला बसायचो आणि तेव्हा बोलण्यासाठी ते यायचे आणि त्यांनी किमान तेवढ्या काळात 5-7 वेळेला तरी मला हा प्रश्न विचारला की ध्यानाला बसल्यानंतर विचाराकडे साक्षीत्वानी पाहायचं असं तुम्ही जे म्हणता त्याच्याऐवजी मला विचार न दिसता अंधारच दिसतो, मी काय करू असं ते विचारायचे. दरवेळेला हेच विचारायचे. त्यांना स्वामीजींचा अनुग्रह झालेला होता, अतिशय प्रामाणिकपणाने साधना करणारे असे ते साधक आहेत. अजूनही आपल्या इथं येतात, आज आलेले नाहीयेत. विचार येतच नाही आणि अंधार दिसतो. आपल्याला काही ना काही पाहण्याची जी सवय आहे ते डोळे मिटल्यानंतर देखील सुटत नाही आणि कोणाकोणाची तर इतकी तीव्र असते की काहीतरी दिसतं आहे या भावनेत सतत राहायला आवडतं. तुम्ही डोळे मिटलेत आणि पाहायचंच जर ठरवलं की काय दिसतंय ते पाहू आणि तुमच्या मनात आलं की अंधाराशिवाय काही नाही तर तुम्ही केवळ अंधार पाहत राहाल आणि आपल्याला अंधाराकडेही दुर्लक्ष करायचंय असं जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला अंधारही दिसेनासा होईल. मग विचार आला तर तुम्हाला समजेल, विचार गेला किंवा विचाराकडे साक्षीत्वाने पाहायचं आहे म्हणून हा विचार नको असं म्हटलात तर विचार जाईल. पण अंधार पाहतोय अशी विशेष भावना तुम्हाला राहणारच नाही. पण त्यांना काही केल्या ही भाषा समजत नव्हती. आणि मग एके दिवशी ते मला सांगायला आले की मला आता अंधाराकडे दुर्लक्ष करायला जमायला लागलंय. आणि मी म्हटलं विचार, तर ते म्हणाले विचार उठतच नव्हते. विचार उठतच नव्हते मग हे काय होतं? तर मी त्यांना असं म्हटलं की अंधार दिसतोय हाही विचारच होता. तुम्ही अंधार पाहताय आणि अंधार दिसतोय हाही विचारच होता. तुम्ही जे म्हणता विचार उठतच नव्हते तेव्हा अंधार दिसतोय एवढा एकच विचार उठत होता आणि विचार नाहीये आणि केवळ अंधार आहे एवढा एकच विचार सातत्याने होता. आता खऱ्या अर्थाने तुम्हाला विचाराकडे दुर्लक्ष करता आलं तेव्हा अंधारही दिसेनासा झाला. काही ना काहीतरी पाहणं किंवा अनुभवणं, विशेष करून ग्रंथ वाचनानी आणि काही संप्रदायांमध्ये असं आहे की विशिष्ट दर्शनं जर झाली तर आपल्या प्रगतीची ती खूण समजावी असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे. काही संतांनी खरंच असं सांगितलेलं आहे. पण संतांनी ज्या स्थितीत दर्शनाचं वर्णन केलेलं आहे ती स्थिती आणि नुकताच अनुग्रह घेतला वर्ष 2 वर्ष झालं आणि ती व्यक्ती आता नाद बिंदू कला ज्योती सर्प नाग असं काहीतरी दिसावं म्हणून जर बसायला लागली तर पंचयित होऊन जाईल. मन निर्विचार झाल्यानंतर एकदम अतिशय प्रखर बिंदू दिसणं असं घडू शकतं, नाद ऐकू आला असं होऊ शकतं, ज्योती दर्शन हे होऊ शकतं, पण अमन मनामध्ये हे होतं. त्याची प्रतीक्षा केल्यामुळे ध्यानही नीट होत नाही. त्यामुळे ध्यानामध्ये काहीतरी दिसतं तेव्हा ध्यान चांगलं लागतं असं जे आपण म्हणतो ती आपली पाहण्याची सवय असते, आपली पाहण्याची खोड असते. ध्यानात अनेक गोष्टी दिसावेत म्हणून आग्रह का, मी तेच सांगतोय ना, म्हणून आग्रह नको. ध्यानात गोष्टी दिसाव्यात असा आग्रह नको असंच तर मी सांगतोय. दृष्टीस लागली सवय जे दिसेल ते पहावे असं समर्थ म्हणतात. आपल्या दृष्टीला अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पाहत राहणं, परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे, पण हे जे गुज परमात्म्याचं आहे ते अतिशय गुप्त आहे, ते अशा प्रकारे कधी अनुभवाला येतच नाही. ध्यानात तर अशा दिसणाऱ्या गोष्टीतून परमात्म्याचा साक्षात्कार होतो का? नाही. त्यांनी भगवद्गीतेत 6व्या अध्यायात सांगितलं आहे की अशा काही गोष्टी दिसल्या तर परमात्म्याचा साक्षात्कार होतो, आणि तो श्लोक उद्धृत केलेला आहे. तो श्लोक असा आहे, सुखम आत्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम वेत्ती यत्र न च एव अयम स्थितश्चलती तत्वतः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की ध्यानाच्या अतिशय उत्कट अशा स्थितीमध्ये अत्यंतिक सुखाचा प्रत्यय येतो. हे सुख बुद्धिग्राह्य आहे आणि अतींद्रिय आहे. हे सुख बुद्धिग्राह्य जरी असलं तरी बुद्धी म्हणजे शुद्ध बुद्धी, ज्याला प्युअर इंटलेक्ट असं म्हणतात, तिथं ते प्रकाशित होतं. आपण साधन म्हणून जी बुद्धी वापरतो त्या बुद्धीचं ते काम नाही. एखादं गणित सोडवण्यासाठी जी बुद्धी वापरतो, एखादं शास्त्र समजून घेण्यासाठी ती जी बुद्धी वापरतो त्या बुद्धीचं ते काम नाही. बुद्धीचा मीपणा सोडून बुद्धीच्या ठिकाणी असणारी मतबुद्धी म्हणजे माझी बुद्धी हा विकार सोडून जी केवळ बुद्धी म्हणजे जाणण्याची शक्ती राहते ती परमात्म्याच्या जवळ असते. एवढंच नव्हे तर तिथं परमात्म्याचा प्रकाश पडतो. ते बुद्धिग्राह्य त्या तऱ्हेनी आहे आणि ते अतींद्रिय असं आहे. हे जे सुख आहे ते अतींद्रिय आहे, म्हणजे हे सुख डोळ्यांना होत नाही, कानाला होत नाही. डोळ्यांना होतं ते सुख ते नव्हे, कानांना होतं ते सुख ते नव्हे, मनाला होतं ते सुख ते नव्हे. या ठिकाणी इंद्रिय देखील थांबतात. इंद्रियांच्या पलीकडे असणारं असं हे सुख आहे. हे बुद्धिग्राह्य आहे, अतींद्रिय आहे. वेत्ती यत्र न चैवायम ते जनी प्राप्त केलं स्थितश्चलती तत्वतः तो स्थिर होऊन जातो. तो त्या सुखाच्या ठिकाणी स्थिर होतो. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जिही मग स्थिरावोनी तेही तेच झाले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अनंत सुखाचा डोह असावा आणि हे बुद्धिग्राह्य सुख ज्या ठिकाणी मन नाही, मन ही पोचत नाही, मनाचं अमन झालेलं आहे, ज्या ठिकाणी वृत्ती ज्ञान नाही, ज्या ठिकाणी वृत्ती निरस्त झालेल्या आहेत, वृत्ती शून्यता प्राप्त झालेली आहे, ज्या ठिकाणी इंद्रिय भाव लोप पावलेला आहे, शरीर भाव लोप पावलेला आहे, आपण आहोत पण अशा शरीराने आहोत अशी जाणीव देखील नाही, ती सगळी जाणीव ही शुद्ध जाणीवेमध्ये रूपांतरित झालेली आहे. ही जी शुद्ध जाणीव आहे तोच हा प्युअर इंटलेक्ट, शुद्ध जाणीव. त्या ठिकाणी जगताचीही भावना नाही, देहाचीही भावना नाही, तरी देखील सुख होतं आहे. कोणाला होतं आहे? ते ज्याचं त्यालाच होतं आहे. जो सुखरूप आहे त्याला स्वतःचं सुख समजतं आहे. आणि ते इंद्रियातीत आहे. हा श्लोक आणि वर ध्यानात काही दिसलं तर उत्साह वाटतो, दिसावं म्हणजे तो साक्षात्कार, असा काही संबंध नाहीये. हा श्लोक फार फार मोठा श्लोक आहे. जो त्यांनी असं म्हटलं की भगवद्गीतेमध्ये अशा गोष्टीतून परमात्म्याचा साक्षात्कार होतो असं म्हटलंय, असा या श्लोकाचा दुरून दुरून देखील कुठं अर्थ नाहीये. ध्यानात पूर्वीसारख्या गोष्टी का दिसत नाहीत? ध्यानात कोणता बदल झाला आहे? खरं म्हणजे ही कोण व्यक्ती असेल, त्यांनी मला वैयक्तिक भेटलं तरी बरं घेईल, किंवा मंगळवारी भेटायला आलं तर कोण व्यक्ती आहे, कोण विचारते आहे ते तरी मला कळेल. कारण पूर्वीसारख्या गोष्टी का दिसत नाहीत म्हणजे हेच प्रश्न आहेत की ते कोणाकडून ध्यान शिकले, त्यांनी त्यांना काय सांगितलं, यांना काय समजलं, हे थोडं पाहायला पाहिजे. कारण अशा पद्धतीने ध्यानामध्ये काही होतच नाही मुळात, अशी मजा आहे. मला असं वाटतं की आपल्या कल्पना आहेत त्या स्पष्ट करण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. त्यामुळं आपल्याला जे काही वाटत असेल ते अशा प्रकारे विचारावंच. कारण हे जे विचारणं जे आहे, विचारलं नाही तर आपल्या पद्धतीनेच आपलं चालू राहील. त्यामुळं अतिशय अजिबात संकोच न करता तुम्ही मला वैयक्तिक रीतीने. हा माधव, गगन म्हणजे विचार शून्य स्थिती. गगनाच्या ठिकाणी म्हणजे आपण जे गगन समजतो बाहेर जसं आहे, तसंच आपल्या आतही चिदाकाश म्हणून गगन आहे. गगन म्हणजे केवळ पोकळी. गगनाला आपण जो रंग पाहतो तसा कुठलाच रंग खरा नाहीये बरं का. गगन नीलवर्ण आहे आणि मनुष्याला हा नीलवर्ण फार मोहून टाकतो. हा गगनाचा नीलवर्ण आपल्या सगुण देवतांना देखील लाभलाय अशी आपली भावना आहे. पण ध्यानामध्ये जे गगन पाहायचं आहे, गगन खऱ्या अर्थाने जर पाहू गेलं तर तिथं जे रंग दिसतात तेही वेगळ्या वेगळ्या विकारांमुळे दिसतात गगनाच्या ठिकाणी आलेल्या. म्हणजे मळभ आलेलं असेल तर गगन वेगळं दिसतं. अतिशय अजिबातच ढग नाही अशी स्थिती आपल्या इथं नाहीच आहे भारतात. फार उंचावर गेलं तर तिथं ढग आहेतच, पण आपल्या दृष्टीला दिसत नसल्यामुळं आपल्याला ते नीलवर्ण दिसतं. कारण त्याच्या पलीकडचं आपल्याला दिसतच नाही. पण अरबस्थानामध्ये असं मी ऐकलंय की थोडीही वाफ तिथं नाहीये, वर ढग खरंच नाहीयेत, फार उंचावर देखील माहीत नाही मला. म्हणजे तिथं ज्या चांदण्या दिसतात त्या देखील प्रखर दिसतात इथं दिसतात त्याच्या तुलनेनी. गगनावर देखील वेगळ्या वेगळ्या विकारांमुळे गगनाचा रंग बदलतो. जसा सकाळच्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला गगनाला एक रंग आलेला असतो, तर त्या सूर्याच्या प्रकाशाच्या विकारामुळे तो आला. तिथं प्रत्यक्षात काहीच नाही. म्हणून गगन म्हणजे शून्य, गगन म्हणजे काहीच नाही ते, गगन म्हणजे दृश्य नव्हे. गगनाला तुम्ही दृश्य करूच शकत नाही. आपण द्रष्टा दृश्य गगन म्हणजे जिथं कोणतंच भौतिक दृश्य नाही. ध्यानात जर दृश्य पाहायचं असेल तर मग डोळे उघडलेले काय वाईट आहेत, कारण डोळे उघडल्यानंतर ध्यानात दिसेल त्याच्यापेक्षा कितीतरी दृश्य दिसतं. काहीच जरूर नाही. दृश्यच पाहायला जर एखाद्याला बसायचं असेल तर ध्यान करायची आवश्यकताच नाही. डोळे उघडे ठेवावे, दृश्यच दृश्य आहे. डोळे बंद केल्यानंतर ध्यानात दृश्य दिसणं अपेक्षित नाही. म्हणून जे दृश्य दिसतं त्याच्याकडे वेगळेपणाने पाहावं, ते दृश्य नाहीसं होतं. मग विचार दिसतात, दिसतात म्हणजे जाणवतात, तर त्या विचाराकडे दुर्लक्ष करावं. ते विचार नाहीसे होतात. विचार नाहीसे झाल्यानंतर अशी एक स्थिती येते की द्रष्टा म्हणजे पाहणारा तर आहेच आहे, मी तो कायमच असतो. बरोबर आहे की नाही? तो पाहायचा प्रयत्न करत असतो पण त्याला काहीच दिसत नाही. त्याला दृश्य दिसत नाही, त्याला विचार दिसत नाहीत, त्याला वृत्ती दिसत नाहीत, त्याला विकार दिसत नाहीत. याचाच अर्थ त्याला शून्य दर्शन होत आहे. गगन याचा अर्थ शून्य दर्शन होत आहे. बस अशी स्थिती ध्यानात पाहिजे. आपण द्रष्टा आहोत आणि दृश्य गगन आहे म्हणजे शून्य आहे. असं काहीच दिसत नाही, काहीच आपल्याला जी पाहायची सवय लागलेली आहे त्यामुळे आपण काही ना काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करतोच. पण काहीच नाही असं जेव्हा होतं, कारण समोर काही नाहीच आहे. जर वस्तुस्थिती काही असेल तर फक्त आपणच आहोत ही वस्तुस्थिती आहे. समोर काही नाहीये. तुम्ही एकदा डोळे मिटले आणि इंद्रिय बंद केली, मन नाहीसं झालं, तर केवळ आपली जाणीव सोडली तर तिथं दुसरं काहीच नाहीये. ती जाणीव द्रष्टा होऊन राहिलेली आहे आणि दृश्य गगन आहे जे शून्य आहे. काही नाही अशी गोष्टच दृश्य आहे. याविण काही नुरावे भान, बस फक्त द्रष्टा असावा पाहणारा आणि तो काहीच पाहत नाहीये. असं जेव्हा होतं ही फार उत्कृष्ट स्थिती, तेव्हा द्रष्ट्याला असं लक्षात येतं की बाहेर पाहण्यासारखं काही नाहीच आहे. त्याची जी जाणीव आहे, जी जाणीव खेचली जात होती विचाराच्या अंगाने जगताकडं, मग रंग असोत, दृश्य असोत, विचार असोत, विकार असोत, संसाराच्या कल्पना असोत, अशा कुठल्याच अंगाने माझी जाणीव खेचली जात नाहीये. तुम्ही सोनाराकडं असणारा दिवा पाहिलाय कधी? सोनार एक दिवा लावतो आणि त्याच्याकडे एक अशी वाकडी नळी असते, त्या नळीतून तो दिवा त्या दिव्याला फुंकर घालतो. ती त्या ज्योतीवर इतकी परफेक्ट बसते की ती ज्योत तिरकी होते आणि तुम्ही जो पदार्थ अलंकार नेलेला असतो तर त्या अलंकारावर ती ज्योत जाते आणि तो अलंकार तापायला सुरुवात होते. कस पाहण्यासाठी सोनार याचा उपयोग करत असतात, तेव्हा ती ज्योत जी खरं म्हणजे अशी निर्वात ठिकाणी तेवत असेल, ती फुंकर घातल्यामुळे अशी तिरकी होते. एरवी ती ज्योत तशीच असायला पाहिजे. विचाराच्या आणि विकाराच्या वाऱ्यांमुळे आत्मज्योत देखील अशी फुंकर घातल्यासारखी दृश्याकडे जाते. आपल्या मुलांचा विचार करते, पतीचा विचार करते, पत्नीचा विचार करते, पैशाचा विचार करते, प्रत्यक्ष समोर नाही तरी दृश्याचा विचार करते. पण असं काही नाहीच आहे असं समजा, अशी कुठली फुंकरच बसत नाहीये. कारण फुंकर घालण्यासाठी, फुंकर घालण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, अशा सगळ्याच गोष्टी आता थांबलेल्या आहेत. इंद्रियांचं विस्मरण झालेलं आहे, मनाचं अमन झालेलं आहे, चित्त थांबलेलं आहे. तर्क शून्य झालेला आहे अशा स्थितीमध्ये केवळ जाणीव राहते. या जाणीवेनीच द्रष्टा आपण आहोत असं भाव धरलेला आहे, कारण वारंवार फुंकर बसत होती आणि त्याच्यापासून बाजूला यायचे तिला. पण आता दृश्याकडे वाहत जाणंच थांबलं, केवळ ज्योत राहिली, केवळ जाणीव राहिली, तेव्हा त्या द्रष्ट्याला असं लक्षात येतं, सगळं ध्यान नंतर ध्यान करणारा जो जाणीव स्वरूप आहे तिथंच केंद्रित होतं, बाहेर जे चित्त जात होतं तेच थांबतं आणि त्या जाणीवेपाशी त्याला आपला आपणच साक्षात्कार होतो. त्याला असं लक्षात येतं की हे माझं जे अस्तित्व रूपानी असणं आहे तोच आत्मा आहे. स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, त्याचा आपला आपणच आविर्भाव होतो आणि आपला आपणच त्याचा बोध देखील होतो. मन नसताना बोध होतो, बुद्धीही कार्यरत नसताना बोध होतो. बुद्धी कार्यरत असणं म्हणजे मतबुद्धी. ही बुद्धी आहे, ही शुद्ध जाणीव आहे, पण तीच प्रकाशमान होते. म्हणून आपण द्रष्टा आणि दृश्य गगन असं म्हटलेलं आहे, ते गगन म्हणजे काहीच नाही. तर तेव्हा केवळ असणारा जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याला आपोआप स्वरूपबोध होतो, तो स्वरूपबोधात स्थित होऊन जातो, स्थिर होऊन जातो. तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम असं पतंजली महामुनी म्हणतात. त्या स्थितीमध्ये द्रष्टा हा स्वरूपाच्या स्थितीमध्ये राहतो. अट एकच आहे, चित्तवृत्तींचा निरोध व्हायला पाहिजे. तेव्हा मग द्रष्टा हा द्रष्टुत्वाने फार काळ वेगळा राहू शकत नाही, द्रष्ट्यालाच आपण ते आहोत असं बोध होऊन जातो. फार चांगला प्रश्न विचारला. आणि कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. तवा तापलेला आहे कारण इतका मांडलेला विषय आहे, त्याच्यात एखादा प्रश्न असेल, कारण परत तुम्ही एक नवीन जेव्हा पुढे कधीतरी प्रश्न मांडाल तेव्हा मला एवढं बोलायला लागेल, मग तुमच्या प्रश्नापर्यंत मला यायला मिळेल. पण आता ऐताच आलेलो आहे. जाणवते ते असं म्हणतात, या जाणीवेपर्यंत जाण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रोसेसमधून जायला लागतं, पण या क्षणी डोळे मिटले तर ही जाणीव जाणवत नाही का असं ते विचारतात. ती जाणवते पण ती कलुषित झालेली असते, तिच्यावर प्रभाव असतो. हा सगळा प्रभाव बाजूला काढल्याखेरीज ही गोष्ट होत नाही असं आहे, म्हणून त्या प्रोसेसमधून जायला लागतं. तसं जाणीव कधीच लपून राहत नाही. इलेक्ट्रिसिटी सारखी गोष्ट आहे, ती जशी डोळ्यांना दिसत नाही पण दिवा लागला त्याच्यावरून इलेक्ट्रिसिटी आहे हे समजतं, तसं जाणीव आहे हे या क्षणाला समजतंच. या क्षणाला जाणीव आहे हे समजतं, मला तुमच्या हलणाऱ्या डोलणाऱ्या होकार देणाऱ्या माना जाणवतात तेव्हा मला तुमची जाणीव दिसतीये. तुमच्या डोळ्यात जेव्हा समजल्याचा भाव निर्माण होतोय तेव्हा ते जाणीवेचं लक्षण आहे. मी जेव्हा बोलतोय तेव्हा माझं बोलणं तुम्ही ऐकताय, तर्कानी समजून घेताय, पण आज जाणीव आहे म्हणून मी बोलतोय. ती जाणीव तुम्हाला दिसली पाहिजे, ती जाणीव तुम्हाला समजली पाहिजे. ही जाणीव नसेल तर जीभ बोलू शकत नाही. सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा, असं सगळ्या विश्वामध्ये ब्रह्म पाहण्याची एक युक्तीच आहे. एक मनुष्य येऊन तुमच्या शी उद्धट वर्तन करून गेला आणि तुम्ही फक्त जाणीव पाहिली तर, आणि एक मनुष्य येऊन तुमच्याशी फार प्रेमानी बोलून गेलात, तुम्ही फक्त जाणीव पाहिली तर, एक मनुष्य दिसला अतिशय सुदृढ उत्तम बांध्याचा चांगल्या उंचीचा मजबूत त्याचा भरदार आवाज आहे. तुमच्या मनामध्ये विकारच निर्माण झाला नाही, तुम्ही जाणीवच केवळ पाहिली तर तुम्ही पाहू शकला पाहिजेत, तुम्ही पाहू शकाल असं मी म्हणतो. दृश्यांनी विचलित न होता आपली जाणीव दृश्यांनी विचलित होते, आपली जाणीव विकारांमुळे विचलित होते. तसं जर झालं नाही तर ध्यानाचीही गरज नाहीये. आचार्य उत्तमा सहजावस्था असं म्हणतात, म्हणजे मला जर समजलं आणि त्या सहज भावामध्ये राहिलो तर मीही परमात्मा आहे हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा डोळे मिटून आत पाहायचं. याचा अर्थ असाच की मला खात्री नाहीये म्हणून मी आत वळून पाहतोय, मी साधना उडून लावत नाहीये. म्हणून आचार्यांनी उत्तमा सहजावस्था असं म्हटलेलं आहे. मध्यमा धारण ध्यान धारणा हे तुम्हाला समजत नाहीये म्हणून ध्यान करताय असं ते म्हणतात. या ध्यानातून सहजावस्थेकडे आज ना उद्या तुम्हाला जायला पाहिजे. अधमा मूर्तीपूजाश्च, आणि ध्यानापेक्षाही जरा खाली मूर्तीपूजा आहे, कारण तुम्ही अजून बरेच स्थूल पातळीवर आहात. तर मग मूर्तीपूजा करायची, त्या पूजेच्या अंती पूजा करत असताना ती प्रतिमा आहे तिच्या आत चैतन्य आहे अशी भावना करायची, ती करता येत नाही. पूजा करणारा जो मी आहे तो चैतन्य स्वरूप आहे अशी भावना करायची, ती नीट करता येत नाही. अब मी चैतन्य स्वरूपच असू तर पाय धुवायचे उपचार कशाला, असा तर्क निर्माण होतोय, विरुद्ध तर्क निर्माण होतोय. हे सगळे दोष मूर्तीपूजेमध्ये आहेत. नैवेद्य दाखवायचा, बाहेर मिळतात सत्यनारायणाच्या सुपाऱ्या मिळतात, किडक्या छोट्या, कारण त्या खायच्या नाहीयेत, नुसत्या सत्यनारायणाच्या सुपाऱ्या आहेत. अशा पूजेतल्या भावांनी पूजा कशी होणार? पण आपलं साधारण स्वार्थी स्वभाव जर लक्षात घेतला तर आपण मोठ्या चांगल्या खायच्या ज्या सुपाऱ्या आहेत तर त्या सत्यनारायणाकरता आणत नाही, कारण त्या गुरुजी घेऊन जातात. आपण कमी आहोत का? म्हणून आपला जो परमार्थ आहे तो परमार्थ देखील स्वार्थी आहे. म्हणून अधमहा मूर्तीपूजाश्च असं आचार्य म्हणतात. आणि तीर्थयात्रा तीर्थयात्रा धमाधमा, म्हणजे अधमातली अधम गोष्ट. काय दर्शन झालं तिथं, असे पहुडलेले शेषसाई, नारायण डोळ्याचं पारणं फिटलं. किती वेळ उभे होतात तिथं, डोळ्याचं पारणं फिटलं म्हणजे काय झालं? काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये किती वेळ होतात, थांबू देतात? आणि बनारसी साड्यांच्या दुकानांमध्ये किती वेळ घालवला? बद्री केदार बद्रीनारायणाला जायचं तर वेगळी हवा, वेगळी दृश्य, सूर्यास्त सूर्योदय पाऊस लहरी हवामान, याचा आनंद घेतला का केदारनाथला दर्शनाचा आनंद घेतला? किती वेळ दर्शन घेतलं? तर तिथं परमार्थ जवळपास नसतो. स्वामीजींचा कुठेही बाहेर जायला याकरता विरोध होता परमार्थी माणसानी, कारण त्याला इतकी लहर येते की आता बास, आता घर नको मला, आता बाहेर पडलं पाहिजे. याचं कारण कुठेतरी बाहेर फिरायचंय, जरा मनानेही बाहेर, वृत्तीनेही बाहेर, दृश्यही बाहेरची पाहावीत, हे स्वामीजींच्या सांगण्याच्या विपरीत होतं. हे अधमाधमातलं लक्षण आहे, ते परमार्थ करणाऱ्यांनी करू नये असं स्वामीजी सांगायचे. तरी स्वामीजींनी असं सांगितल्याबरोबर सांगणारे लोक होते की जाऊन येतोय पशुपतीनाथला, बरं आहे म्हणायचं, जाऊन या. म्हणून ही जी सहजावस्था आहे, ही सहजावस्था जर समजली आपल्याला तर संपलं या क्षणाला. या क्षणाला तुम्ही ऐकताय, नाहीच आहे जरूर, डोळे बंद करायची जरूर नाहीये. पण मी असं सांगितलं तर तुम्ही ध्यान सोडून द्याल. आता या क्षणाला तुम्हाला ते समजत नाहीये. कृष्णमूर्ती हेच सांगत होते की डोळे मिटू नका, पण अशा लोकांना सांगत होते की ज्यांना समजत नव्हतं. ते डोळे एरवीही मिटणार नव्हते, पण कृष्णमूर्तींनी सांगितलेत म्हणून आता मिटणार नाहीत. त्यांच्या ठिकाणी एक अहंकार निर्माण होईल, म्हणून या गोष्टी बेतानी सांगाव्यात. आचार्यांनी सांगितलं, पण आचार्यांनी किती सुंदर स्तोत्र रचली. काशीचा महिमा, नर्मदेचा महिमा, गंगेचा महिमा कशा करता त्यांना काही माहीत नव्हतं. पण निदान गंगेवर जाताय तरी तर हा भाव ठेवा, काशीला जाताय तर हा भाव ठेवा. कारण काहीतरी करणाऱ्या माणसाला अधमातली अधम गोष्ट करतोय असं म्हणणं आणि धिक्कार करणं त्याचा, हे जाणत्या माणसाचं लक्षण नाहीये. ते अजाणत्या माणसाचं आणि अहंकारी माणसाचं लक्षण आहे. असं असल्यामुळं संत सहसा असं करत नाहीत. व्यक्ती व्यक्तीशी तर बोलत नाहीत. असं आता मी बोलतोय तसं बोललो, कोणालाच बोललो नाही, म्हटलं तर सगळ्यांना बोललो, असं स्वामीजी फार तर करतील, करायचंय. पण असं असं म्हणायचं नाहीत, मग मी काय सांगितलं, जाऊन ये पण आल्यानंतर प्रवचनाला येऊ नकोस, असं जर सांगितलं तर ते सद्गुरूच नाहीत. असं ते सांगणं शक्यच नाही. कारण आज कळलं नाही तर निदान उद्या कळेल, उद्या कळलं नाही तर काही काळांनी कळेल, असं तरी त्यांना निदान वाटत राहतं. एखाद्या व्यक्तीचा हात न सोडता त्याला, तो जसा असेल तिथून त्याला वर आणण्याचा प्रयत्न करणं. पण वर आणण्याचा प्रयत्न करत असताना जो येतो त्यांनी जर मनापासून ठरवलं की मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दुजे के संग नाही जाऊजी, तर संतांचा तो गळ्यातला लाडका ताईत होऊन जातो. जर असा म्हणून ध्यान करावं आणि ध्यानाच्या प्रकाशामध्ये मग सर्वत्र पाहावं. आधी आपण आत्मस्वरूप आहोत हे लक्षात घ्यावं, त्याच्या प्रकाशात सर्व पाहावं. डोळेही न मिटता मग एकदम सगळीकडे परमात्मा मी पाहतो आहे या बोलण्यालाही तेवढा अर्थ नाही. आदौ ब्रह्माहम अस्मी, आधी मी ब्रह्म हे कळलं तर पाहिजे. त्यानुभव उदितो घलविदम ब्रह्म पश्चात, मग सर्वत्र ब्रह्म आहे हे तो पाहायला लागेल, तो पाहायला सुरुवात करेल, असा त्याचा अर्थ आहे. छान झालं, बरं वाटलं सर तुम्ही विचारलं तर. हे कार्यक्रम असेच व्हावेत असं मला वाटतं. एखादा जो प्रश्न असेल आणि तुमच्या मनामध्ये जर काही त्यासंबंधी असेल तर, कारण याच्याखेरीज दुसरं व्यासपीठ चांगलं नाही, इथंच जर होत असेल तर जास्त चांगलं. याचं कारणही हे की निम्म्याहून अधिक विषय सांगून झालेला असतो आणि फक्त पुढे थोडं न्यायचं असतं. ही परिस्थिती खूप चांगली, पण आता मात्र नाही, कारण आता आपल्या सत्संगाची वेळच संपली. एक 5 मिनिटं राहिलेली आहेत. आपण 5 मिनिटं शांत डोळे मिटून बसू. बरका तुमच्या जाणीवेला आता परिसराचं ज्ञान होत आहे. बघा डोळे मिटलेले आहेत. तुमच्या पुढे बसलेली व्यक्ती, मागे बसलेली व्यक्ती, तुम्ही ज्या सभागृहात बसलेला आहात त्या सभागृहाचं भान तुमच्या जाणीवेला आहे. तुम्हाला समजतंय. हे बाहेरचं भान राहू देत. आता या जाणीवेला तुमचा देह पूर्ण पाहू देत. तुम्ही डोळे मिटून बसलेला तुमचा देह तुमची जाणीव पाहते आहे. तुम्ही मांडी घातलेली आहे, सरळ ताठ बसलेले आहात, तुमच्या जाणीवेला समस्त आहे. तुमचे हात एकमेकांना जुळवलेत तरी किंवा तुम्ही गुडघ्यावर ठेवलेत ते तुम्हाला समजते. त्या ठिकाणी पूर्ण जाणीव लावा. तुमची मान मस्तक जाणीवेनीच तुम्हाला बसलेल्या स्थितीत पाठीमागून पहा बरं. उजव्या बाजूनी पहा. डाव्या बाजूनी पहा. समोरून पहा. जाणीवेनी तुम्ही देह पाहत आहात. याच जाणीवेनी तुम्ही हृदय कमल चक्र पहा. तुमची जाणीव आता तुमच्या हृदयाच्या ठिकाणी राहू दे. अगदी एक देशी एक विध. आता परिसराची जाणीव नको, देहाची जाणीव नको, हृदयाच्या ठिकाणी. हृदय पाहू नका, तिथं जाणीव फक्त पहा आहे. अव्यक्त अदृश्य अस्पर्श अशी जाणीव. तुमच्या कंठापाशी तुम्ही पहा. आता हृदय नको, आता कंठापाशी जाणीव पहा. एकदा आवंढा गिळा. त्या ठिकाणी ही जाणीव अजून ऊर्ध्वगामी करा मस्तकाच्या प्रांतामध्ये. तिथं केवळ जाणीव आहे. तुम्ही केवळ जाणीव स्वरूप आहात. केवळ जाणीव, विचार नाही. ही जाणीव अव्यक्त आहे, याला व्यक्तता नाही. ही जाणीव विदेही आहे, तिला देह नाही. या जाणीवेला नाश नाही. आता या क्षणाला या जाणीवेखेरीज काही शिल्लक नाहीये, त्यामुळे ती सुखमय आहे. शांत स्वरूप आहे. शांतः अयम आत्मा, ही आत्मस्वरूप शांत स्वरूप आहे. सत चित आणि आनंद स्वरूप शांत स्वरूप आहे. हरी हरी हरी, याच जाणीवेमध्ये राहा. या जाणीवेमध्ये राहून डोळे उघडा बरं. डोळे उघडले दृश्य दिसेल, पण तुम्ही जाणीवच पहा, जाणीवेतच राहा. इथं अनेक व्यक्ती दिसतील, त्या व्यक्तींच्या ठिकाणीही ही एकच जाणीव भरून राहिलेली आहे, एकत्वाने अद्वैतत्वाने. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हे सोपं आहे आणि अवघडही आहे, कारण हे टिकवायला अवघड आहे. हे टिकवायला जमलं की तो मुक्तच झाला, तो जीवन मुक्त म्हणून ओळखला जातो, अशी मजा आहे. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.